आजचे दैनिक सुभक्ती पर्व 10 सप्टेंबर. चिंतेशी सुयुद्ध कसे करावे? त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. पहिले पेत्र 5:7. स्तोत्रसंहिता 56:3 म्हणते, मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकेन. लक्ष द्या, हे वचन मला कधीही भीती वाटणार नाही असे म्हणत नाही. भीती हल्ला करते आणि मग एक संघर्ष सुरू होतो. त्यामुळे खऱ्या विश्वासणाऱ्यांना कोणतीही चिंता नसते असे बायबल गृहीत धरत नाही. तर जेव्हा चिंता प्रहार करतात तेव्हा त्यांशी कसे सुयुद्ध करावे ते बायबल आपल्याला सांगते. जसे की पहिले पेत्र 5:7 म्हणते, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. हे वचन असे म्हणत नाही की तुम्हाला कधीही चिंता वाटणार नाही. ते म्हणते, जेव्हा तुम्हाला चिंता वाटतील तेव्हा तुम्ही त्या सर्व देवावर टाका. तुम्ही गाडी चालवत असताना जर अचानक चिखल तुमच्या कारच्या समोरील काचेवर उडून येतो आणि लगेच समोरचे दृश्य तात्पुरते अस्पष्ट होऊन जाते आणि तुम्ही चिंतेने हडबडू लागता, तेव्हा तुम्ही त्वरित तुमचे वायपर चालू करता आणि कारचे विंडशील्ड वॉशर देखील सुरू करता व चिखलाने माखलेली काच स्वच्छ करता. म्हणून एखादी व्यक्ती जिला दररोज चिंतेच्या भावनांशी संघर्ष करावा लागतो, तिला माझे उत्तर हेच आहे, चिंता ह्या सामान्य आहे. कमीत कमी माझ्या बाबतीत तरी ते खरे आहे. विशेष करून माझ्या किशोरवयीन काळापासूनच प्रश्न आहे, आपण त्यांच्याशी कसे सुयुद्ध करतो? या प्रश्नाचे उत्तर आहे, आपण अविश्वासाविरुद्ध लढा देत व भावी काळातील कृपेवर विश्वासाची धाव धावीत आपल्या चिंतेशी सुयुद्ध करतो. आणि ज्या प्रकारे तुम्ही हे विश्वासासंबंधीचे सुयुद्ध लढता ते म्हणजे भविष्यातील कृपेच्या देवाच्या अभिवचनांवर मनन करीत व त्याच्या आत्म्याच्या सहाय्यासाठी प्रार्थना करीत. विंडशील्ड वायपर ही देवाची वचने आहेत जी अविश्वासाचा चिखल स्वच्छ करतात आणि विंडशील्डवर आपण जे पाण्याचे फवारे मारतो ते पवित्र आत्म्याचे सहाय्य आहे. आपण पापापासून त्यात चिंतेचे देखील पाप आहे. मुक्तीचे सुयुद्ध आत्म्याच्या द्वारे व सत्यावरच्या विश्वासात लढतो. दुसरे थेसलनी 2:13. आत्म्याचे कार्य आणि सत्याचे वचन ही दोन्ही मिळून मोठा विश्वास निर्माण करतात. चिखल मऊ करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या कार्याशिवाय वचनाचे वायपर केवळ विंडशील्डवरील अविश्वासाच्या आंधळ्या गुच्छांवर खरवडतात. दोन्ही आवश्यक आहेत, आत्मा व वचन. आपण देवाची वचने वाचतो आणि त्याच्या आत्म्याच्या सहाय्यासाठी प्रार्थना करतो आणि जसजसे विंडशील्ड स्वच्छ होत जाते तेने करून देवाने आपल्यासाठी जे कल्याणाची योजना आखली आहे ती आपण पाहू शकतो. यिर्मयाह 29:11. तसतसा आपला विश्वास बळकट होत जातो आणि चिंता ह्या नाहीशा होऊ लागतात.